विषय का घ्यावासा वाटला? पूर्वीच्या काळात म्हणजे साधारण 40-45 वर्षापूर्वी असं म्हटलं जायचं, 60 वर्ष जगला म्हणजे खूप जगला. आता त्यात खूप बदल झाला आहे. ज्याला लॉन्जिटिव्हिटी म्हणतात म्हणजे आयुर्मान, हे 80-85-90-95 सहज गेलेलं आहे. ज्येष्ठांना किंवा प्रत्येक व्यक्तीला साधारण 35-60 हा जो वयाचा काळ असतो, हा एक वेगळा घराला पुढे नेणारा, घराला घराचा कर्ता बनवणारा, मग ती स्त्री असून दे किंवा पुरुष असून दे, असा असतो. पण साधारण 60 नंतर आपण ज्याला म्हणतो की मी रिटायर झालो किंवा निवृत्तीला आलो किंवा निवृत्त झालो, आणि तिथे खरा गफला होतोय. म्हणजे 60 पर्यंत जे आपण जगतो ते कसं असतं, सफल पार्श्वभूमी, आर्थिक स्वातंत्र्य, सुखसोयी हे आपल्याकडे ठासून भरलेलं असतं, ज्याची आपल्याला सवय झालेली असते. पण 60 नंतर जसं आपण घरातला कर्तेपणा हळूहळू सोडायचा असतो, त्याचबरोबर आपल्यात बळावलेले काही गुण पण कमी करून तिथे नवीन बऱ्याच काही गोष्टी भरायच्या असतात. ज्येष्ठत्वातल्या मर्यादांचा विचार करायचा झाला तर शारीरिक मर्यादा म्हणजे सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग हे कुणाला कमी अधिक प्रमाणात येतच. उत्तम आरोग्य हे गरजेचे आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, आहार कसा असावा, नियमित असावा आणि त्याला काही मर्यादा असाव्यात, विहार असावा. अगदी काहीच नाही तर 40-45 मिनिटाचे चालणे हे व्यक्तीला बऱ्याच प्रमाणात शारीरिकरित्या सुदृढ ठेवू शकतं. आहार विहाराबरोबर स्वतःची औषधं न घेता आपल्याला डॉक्टरांनी दिलेल्या औषधं नियमितपणे आणि योग्य प्रमाणात, दिलेल्या प्रमाणात घेणं हे फार गरजेचं आहे. शारीरिक मर्यादा नंतर मानसिक मर्यादा येतात. मगाशी म्हटलं की सफल पार्श्वभूमी, आर्थिक स्वातंत्र्य व सुखसोयी यांच्या आधी झाल्यामुळे आपल्याला 3 प्रकारचे नवीन प्रॉब्लेम तयार होतात. ते म्हणजे एकमेकांमध्ये दुसऱ्या व्यक्तीला धरून, आजूबाजूच्या परिस्थितीला धरून किंवा स्वतःला धरून. उदाहरणार्थ संशय, घृणा, राग, तिरस्कार, भीती, निराशा, अपमान, सत्तांतर, वर्चस्व, पूर्वदूषित, भूत, भविष्य, नकारात्मकता, अशा असंख्य गोष्टी आपल्याला आपल्या आनंदात आणि समाधानी जीवना जगण्यामध्ये बाधा आणतात. त्याचबरोबर एक सामाजिक भाग येतो, रुबाब कमी होणे, न जिंकणे, कौतुक न होणे किंवा दुय्यम स्थान मिळणे, याची आपल्याला 60-व्या वर्षापर्यंत सवय झालेली नसते. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दुष्टी कष्टी राहिल्यात एक दिवस 1 वर्षासारखा व आनंदी व समाधानी राहिल्यास 1 वर्ष 1 दिवसासारखे वाटू शकते. हे जर इतके सोपे असेल तर ते मिळवायचे कसे? सर्वप्रथम मला आपल्याशी एक विषय नमूद करावा असं वाटेल की एक पूर्वी पुस्तक होतं, हू मूड माय चीज. त्याच्यामध्ये मनुष्य व प्राणी मात्रेची तुलना केलेली आहे. 2 मनुष्य अन्नाच्या शोधामध्ये फिरत असताना त्यांना एक मोठा साठा मिळतो आणि तो साठा एवढा अवाढव्य होतं की दोघंही खुश होऊन जातात आणि म्हणतात आयुष्यभर आपली जेवण खाण्याची सोय झाली. ते आपल्याला हवं तेवढं खातात, निघून जातात, दुसऱ्या दिवशी येतात. येतात तेव्हा त्यांना 2 उंदीर तिथून बाहेर पडलेले दिसतात. कारण या दोघांनी अगोदरच ठरवलेलं असतं की हे आपल्याला माहिती आहे, हे कोणाला सांगायचं नाही. हा मनुष्याचा गुण आहे बरं का. म्हणून दुसऱ्या दिवशी ते थोडे लवकर येतात आणि त्या उंदरांना पकडतात आणि त्यांना म्हणतात, बाबा रे, हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, हे आणखी कोणाला सांगू नका. आता उंदीर हा प्राणी मात्र आहे, त्याला फार मोठा प्रश्न पडतो की हा मनुष्य काय सांगतोय. कारण अशा कुठच्याही वाक्यांची प्राणी मात्रांना सवय नसते. काही काळ लोटला, साठा अर्धा झाला, मनुष्य हा विचार करू लागला पुढे काय करायचं, हा संपला तर काय करायचं, पुढे आपलं कसं होईल. त्यांनी आपला हा विचार त्या उंदरांना बोलून दाखवला. त्यांच्यासाठी हाही विषय नगण्य होता. 1 दिवस असा आला, 2 दिवस 1 दिवस करत तो साठा संपला. पण साठा संपल्यानंतर अतिचिंतेत दोन्हीही माणसं तिथेच बसून राहिली. 1 दिवस गेला, उपासमार झाली, 2 दिवसाची उपासमार झाली, 3 दिवसाची उपासमार झाली. थोड्या वेळात तिथे ते दोन उंदीर आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला शोधतो आहोत, एक मोठा दुसरा साठा मिळाला आहे, तुम्ही 3 दिवस काय खाल्लं? मनुष्याने सांगितलं की आम्ही काळजी केली, चिंता केली, खूप विचार केला. पण उंदीर म्हणाले, आम्ही नवीन साठा मिळण्यासाठी काम केलं. हा एक मनुष्यातला आणि प्राणीमात्रातला फरक आहे, हा ढोबळपणे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आनंद होणे आणि आनंदी असणे. आनंदी मनुष्य हा समाधान असतो, तात्पुरता आनंद होतो आपला. नातवंडांच्या वाढदिवसाला, आपल्या वाढदिवसाला कोणी बाहेरचे जुने स्नेही भेटतात तेव्हा, पण हा तात्पुरता असतो. परंतु आनंदी मनुष्य हा समाधानी असतो. या उलट जर बघितलं की ज्या व्यक्ती आपल्याला समाधानी दिसतात त्या आनंद यात्री असतात असं धरायला हरकत नाही. तर आजपासून एक संकल्प करूया की मला अधिकाधिक आनंदी व्हायचंय, म्हणजे आज आहे मी आनंदी त्यापेक्षाही जास्ती. आणि ते कसे ते सांगण्यासाठी मी आज इथे आहे. खरे तर शहरीकरणामुळे आपण दुःखी आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळंच सफल, आर्थिक स्वातंत्र्य, सुखसोयी, जे आपल्याला इच्छा वाटेल ते आपल्याला साध्य आहे, समोर प्राप्त आहे. त्यामुळे आपण म्हणतो, मी असा आहे, मला हे चालत नाही, मला हे आवडत नाही, मला हे जमणार नाही, मला हे मान्य नाही. त्यामुळे निसर्गदत्त राहणीमानापासून आपण फार लांब जाऊन बसलो. स्वतःला दुःखी कष्टी केले आहे व आपल्याला त्याची जाणीव पण नाही. आपल्यासाठी आपले या दोन्ही शब्दांचा आपल्याला विसर पडला आहे. आनंदी होण्यासाठी स्वतःला अपवादात टाकू नका, कारण मूळतः माणूस हा कळपातला आहे. आता आनंदी होण्यासाठी आपण म्हणाल, स्वभाव कधी बदलता येतो का? तर उत्तर होय आहे. आपल्याला माहिती असेल, ज्याला आपण मेंदू म्हणतो, ब्रेन म्हणतात, माइंड म्हणतात, याचे दोन भाग असतात, एक कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. याचा मराठीत अर्थ शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला, त्याला कदाचित चेतन मेंदू आणि अचेतन मेंदू म्हणतात. हा जो सबकॉन्शियस माइंड आहे आणि कॉन्शियस माइंड आहे, याचं प्रमाण ऐकलं तर आपल्याला आश्चर्य होईल. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? आता समजा समोर जेवणाची थाळी आली तर आपण म्हणतो, ह्याच्यात काय काय पदार्थ आहेत, ही भाजी कशी झाली बघूया. लिहायचं झालं तर आठवून लिहितो, रस्ता क्रॉस करताना गाड्या बघून करतो. हे सगळं काम कॉन्शियस माइंड करतं. आणि सवयीने जे आपण करतो, उठता बसता सकाळपासून रात्रीपर्यंत, ते सर्व काम सबकॉन्शियस माइंड करतं. पण सबकॉन्शियस माइंडचं प्रमाण 95% आहे. म्हणजे 95% दिवसाची कामे आपण सवयीने करतो आणि फक्त 5% कामं आपण सवयी नसताना कॉन्शियस माइंडने करतो. म्हणजे जो काही आपल्याला स्वभाव बदलायचा आहे किंवा जी काही आपल्याला सवय बदलायची आहे, ही जर आपण कॉन्शियस माइंडमधून जर सबकॉन्शियस माइंडमध्ये ढकलली तर ती सवयीने होणार आहे. आणि त्याच्यासाठी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी सांगते की कोणतीही गोष्ट बदलण्यासाठी 21 दिवस जर सातत्याने त्याचा आपण प्रयोग केला तर 22व्या दिवशी ती सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. त्यामुळे अशा रीतीने आपल्याला स्वभाव बदलता येतो. आनंद व समाधान मोजता येते काय? तर उत्तर होय आहे. कोणते विषय आनंदाला कारणीभूत आहेत? चर्चा करत जर बसलो तर खूप विषय आहेत, परंतु त्यांची एक सूत्रता इथे पाहूया. जागतिक अभ्यास काय सांगतो ते पाहूया. जागतिक सरासरी सांगते, जी टक्क्यामध्ये सांगते, की आनंद होण्यासाठी पैसा, निर्मिती, प्रशंसा, प्रेम व मानसिकता या 5 गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु ह्या 20-20% नाही आहेत. पैशाची आवश्यकता 4% आहे. निर्मिती जी ज्येष्ठांनी केलीच पाहिजे त्याची 7% आहे. प्रशंसा 8% आहे, जी निर्मिती बरोबर जाते. प्रेम 25% आहे व मानसिकता 56% आहे. मानसिकता आपण पुढल्या सेशनमध्ये ऐकणार आहोत, तोपर्यंत पहिल्या 4 ज्या गोष्टी आहेत त्याची आपण चर्चा करू. पैसा, पैसा एक साधन आहे जे गरजेपुरते हवेच, पण ज्याच्याकडे तेही नाही त्यांच्यासाठी मी माफी मागतो, परंतु त्याचेही उत्तर त्यांनाच शोधावयाचे आहे. मगाशी एक निर्मितीचा उल्लेख केलेला आहे ज्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत, त्याचा आधार घेऊन त्याचा शोध घेता येईल. 2 वेळचे जेवण, औषधे, दैनंदिन गरजा भागणे हे पैशाने आपल्याला साध्य होतं, परंतु भविष्याची भीती व त्याच्याशी तरतूद हे काही मर्यादित विषय नाही आहेत. जर आपल्या दैनंदिन गरजा भागण्यापुरता पैसा असला तर म्हणूनच त्याच्यासाठी 4% हा आनंदी व समाधानी जीवनात दिलेले आहेत. काही लोकांचं असं होतं की म्हणतात माझ्याकडे मेडिक्लेम नाही आहे, माझ्या मित्राचं अमुक अमुक ऑपरेशन झालं आणि त्याला 2,25,000 रुपये खर्च आला त्यामुळे तो सुखी आहे, म्हणून ही व्यक्ती नंतर 2,00,000 मेडिक्लेम करते. आणि मग त्यांना एक मित्र भेटतो ज्याला 4,00,000 खर्च आला आणि मग म्हणतो परत तो दुःखीच असतो, म्हणजे मेडिक्लेम नसतानाही दुःखी, 2,00,000 असतानाही दुःखी, 5,00,000 असतानाही दुःखी. म्हणून पैशाला 4% दिलेलं आहे आणि वरच्या ज्या आपल्या गरजा आहेत ह्या भविष्याच्या भीती किंवा तरतुदीसाठी असल्यामुळे त्याला आनंदी व समाधानी जीवनामध्ये स्थान नाही दिलेलं आहे. आपण दुसऱ्या एका विषयावर जाऊया, निर्मिती. याची फारच गरज आहे. ती कशी? जो ज्येष्ठ पूर्व ओळखीच्या शिदरीवर जगतो तो दुःखी असतो, कारण तो सर्वांना सांगत असतो की माझ्या उच्चीच्या काळात मी अमुक केलंय तमुक केलंय, आणि हे इतके वेळा इतरांना सांगून झालेलं असतं की ती व्यक्तीही त्याला कंटाळते. जीवनात कुठल्याही वयात उद्दिष्टपूर्वक जगणे हे फार गरजेचे आहे. मग ज्येष्ठ काय करू शकतात? ज्येष्ठ बागकाम, कवी, गायन, बासरीवादन, वाचन, लेखन, कॅरम खेळणे, बुद्धिबळ खेळणे, व्याख्यान देणे, प्रवचन करणे, मुलांच्या शिकवणी घेणे, समाजसेवा करणे, पदार्थ बनवणे, संस्कार वर्ग चालवणे, आपल्याला जे जे आवडेल ते करणे, फक्त उद्दिष्ट पूर्ण करणे, त्याच्यासाठी गोल सेट म्हणजे ध्येय निश्चिती करणे. काही ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठत्वाच्या पूर्वकाळामध्ये खूप छान छान कामं केलेली असतात की ज्याचा उपयोग ते सशुल्क किंवा निःशुल्क सेवेने आपला अनुभव व मार्गदर्शन इतरांना देऊ शकतात. आपल्याला लक्षात येईल की ज्येष्ठत्वात उद्दिष्ट पूर्ण का जगायचं. मगाशी आपण एक विषय केला की 60 वर्षानंतर आता आयुर्मान आपलं 90-95 पर्यंत गेलेलं आहे, तर ह्या पुढच्या 30 वर्षामध्ये काहीतरी जर उद्दिष्ट पूर्ण नाही केलं तर आपलं अस्तित्वच कमी होतं आहे आणि ते होता नाही. आपण या सगळ्यासाठी कशाची गरज आहे लक्षात घ्या. नोकरीमध्ये असताना साधारण स्त्रियांना 9 ते 11 तास आपल्या नोकरीसाठी द्यायला लागायचे. आता दिवसातले 9 ते 11 तास आपण ऐकलं असेल, एखादी स्त्री म्हणते मी सेवानिवृत्त होते म्हणजे मला घरात हे 9 ते 11 तास देता येतील किंवा मला माझ्यासाठी वापरता येतील, पण तसं होत नाही हे आपण बघितलेलं आहे. ज्येष्ठत्वातही नक्की तेच आहे. ती स्त्री जरी आजी झाली आणि तिने ठरवलं की मी तरुण वयात जेवढा वेळ देत होती घरासाठी, साधारण 3 तास जेवण खाण वगैरे सगळ्यांचं करण्यासाठी, तोच मी नंतरही देणार, तरी त्या स्त्रीकडे 9 ते 11 तास फ्री आहेत आणि पुरुषाकडे 12 ते 14 तास उपलब्ध आहेत. आता हा वेळ कसा वापरायचा? जसं मी म्हटलं की एखाद्याने रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांचा वेळ त्यांनाच कळत नाही कुठे जातो आणि मग म्हणतात अरे मी आताही सर्व काळ बिझी आहे पण मी काही वेगळं करत नाही, तसं न होण्यासाठी दिवसाची दिनचर्या आखणं गरजेचं आहे. झोपेला किती वेळ, इतर कामाला किती वेळ, असं करून जर दिनचर्या आखली आणि आपल्या उद्दिष्टपूर्व जगण्यासाठी, ध्येयासाठी किंवा निर्मितीसाठी जर बाकीचा वेळ उपलब्ध केला तर हे सहज साध्य आहे. दिनचर्येचा एक उत्तम परिणाम असा होतो की आपले नातवंड हे आपले प्रथम फॉलोअर होतात. आपले नातवंड हे आपलं अनुकरण अगोदर करतात आणि नातवंड आणि आजी आजोबा जे काम करतात ते मधली पिढी आपोआप करतात आणि एकंदरीत घराला शिस्त लागते. आता निर्मितीचा आपण विषय केला, ज्याचे 7% आहेत, पैशाचे 4% आहेत, प्रशंसेचे 8% आहे, त्याच्यासाठी काहीच करायला लागत नाही. ज्यांनी निर्मिती केली त्याची प्रशंसाही झालीच. प्रशंसा होणं हे फार स्वाभाविक आहे, पण आपल्याला आश्चर्य वाटेल की प्रशंसेला 8% दिलेले आहेत, म्हणजे निर्मितीपेक्षा 1% जास्ती. आतापर्यंत 8 अधिक 7 अधिक 4 असं 19% आपण विचार केलेला आहे. प्रेम, प्रेम हा एकदम सोपा सरळ विषय आहे ज्याला 25% आनंदी व समाधानामध्ये दिलेले आहेत. हे प्रेम एकतर्फी सेल्फी असावं. प्रेम कधीच असं नसतं मी प्रेम केलं आणि तू माझ्यावर प्रेम कर. प्रेम हे एकतर्फी असतं. हे व्यक्तीवर असतं, घरातल्या व्यक्तीवर असतं, शेजारच्या व्यक्तीवर असतं, मित्रमैत्रिणींवर असतं, रस्त्यावरील चालणाऱ्या मुलांवर माणसांवर असतं, कुत्रा मांजरीवर असतं, पानाफुलांवर असतं, मातीवर असतं. प्रेम करण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती किंवा जीव असा नियम नाही आहे. जर आपण मनापासून ठरवलं की 24 तास म्हणजे स्वप्नात सुद्धा मी प्रेम करेन, माझ्या सान्निध्यात येईल त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करीन, तर हे 25% आपोआपच मिळणार आहेत. तर ह्याच्या पुढे जो महत्त्वाचा विषय राहतो तो मानसिकता आहे, ज्याचा आपण पुढल्या टप्प्यामध्ये विचार करू आणि हा विषय पुढल्या टप्प्यात ऐकल्यानंतर त्याचा आपण सारांश घेऊ.
श्रोते हो, आत्ताच आपण आपलं निवृत्तीनंतरचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी कसं जगावं या विषयावर तज्ज्ञ रवींद्र खानोलकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. आज आपण ऐकलात या कार्यक्रमाचा भाग पहिला. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकणार आहात पुढील बुधवारी.